आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या संस्थाचालकांना एका गुन्ह्यात जामीन मात्र दुसऱ्या गुन्ह्यात अटक. मध्यपूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका. सेन्सेक्स 1769 तर निफ्टी 546 अंकांनी गडगडला. आणि राज्य सरकारचे 2022-23 साठीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर. बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेला आज प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. येत्या 5 वर्षात देशातल्या 1 कोटी युवकांना 500 अग्रेसर कंपन्यांमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. योजनेच्या पथदर्शी प्रकल्पासाठी सरकारनं 800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी pminternship.mca.gov.in या पोर्टलवर येत्या 12 ते 25 ऑक्टोबर दरम्यान अर्ज करावेत असं सरकारी सूत्रांनी सांगितलं. 21 ते 24 वर्ष वयोगटातल्या आणि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून गेल्या 3 वर्षात झालेल्या खर्चाच्या आधारे कंपन्यांची निवड होईल. कंपन्यांसाठी योजनेतला सहभाग पूर्णपणे ऐच्छिक असेल. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा 4,500 रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा 500 रुपये मिळतील. त्याखेरीज या योजनेअंतर्गत नैमित्तिक खर्चापोटी प्रत्येकी 6,000 रुपयांचं अनुदान कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून दिलं जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या 1,96,43,207 पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं आहे. केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आयटीआय मुंबईचा नामकरण सोहळा झाला. आता या संस्थेचं नामकरण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं केलं गेलं आहे. या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर इथल्या संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा प्रारंभही केला गेला. देशातलं एकमेव कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात असून तिथं कौशल्ययुक्त शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जाणं ही अभिमानाची बाब असल्याचं चौधरी यावेळी म्हणाले. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. बुलढाण्यातल्या खामगाव इथल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानअंतर्गत जय जगदंबा वेद महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन करून कोनशिलेचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी उपस्थित होते. राज्यात आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहानं प्रारंभ झाला. आजपासून पुढचे 9 दिवस देवीच्या 9 रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ झाला. याशिवाय राज्यात इतरत्रही देवी मंदिरांमध्ये उत्सव सुरू झाला. मुंबईतही मुंबादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मंदिरात या उत्सवाला सुरुवात झाली. घरोघरी घटस्थापना करून भाविक देवीचं पूजन करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नदुर्ग किल्ल्यावरची श्री भगवती देवी, अडिवऱ्याची महाकाली, दाभोळची चंडिकादेवी, चिपळूणची विंध्यवासिनी अशा पुरातन मंदिरांसह जिल्ह्यातल्या देवीच्या अन्य मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. छत्रपती संभाजीनगरात कर्णपुरा इथल्या तुळजा भवानी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. धुळे शहरातल्या एकविरा माता मंदिरात देखील नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नागपुरातही कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला आज मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली. नवरात्रोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आंबेमातेच्या गोंधळ गीताचं अनावरण आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत झालं. विविध मुद्द्यांवर दसरा मेळाव्यात आपण सविस्तर बोलणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना उद्या न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल कर्जतमधून अटक झाली होती. या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या चकमकीतल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या चौकशीचा अहवाल 18 नोव्हेंबरला सादर करायलाही न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणाची चौकशी दंडाधिकारी करत आहेत. पुण्यात वानवडीमध्ये एका शाळेच्या बसचालकानं शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. मुलींनी या घटनेची माहिती पालकांना दिल्यावर या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय रेड्डी असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितलं. मध्य पूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. सेन्सेक्स 1769 अंकांनी घसरून 82497 अंकांवर बंद झाला. निफ्टी 546 अंकांनी कोसळून 25250 अंकांवर स्थिरावला. सकाळपासून सुरू झालेली घसरण व्यवहार संपेपर्यंत वाढतच गेली. यामुळे मुंबई शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची मालमत्ता 1,00,000 कोटी रुपयांनी कमी झाली. सर्व प्रकारच्या कंपन्यांचे समभागांना या घसरणीचा फटका बसला. फ्युचर आणि ऑप्शन्स व्यवहारासाठी सेबीनं आणलेल्या नव्या दिशानिर्देशांमुळेही बाजारात घसरण झाली. राज्य सरकारनं 2022-23 या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार, क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅराशूटिंगसाठी सुमा शिरूर, दिव्यांगांच्या अॅक्वेटिक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिक्ससाठी पवन भोईर आणि कबड्डीसाठी अनिल घाटे यांना जाहीर झाला. खेळाडूंच्या श्रेणींमध्ये अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळे, नेमबाजीत रुद्रांश पाटील आणि शाहू माने, नौकानयन विष्णू सर्वानंद यांच्यासह इतर 47 खेळाडूंना हे पुरस्कार जाहीर झालेत. साहसी क्रीडा प्रकारात जलक्षेत्रात जयंत दुबळे आणि जमीन क्षेत्रात कस्तुरी सावेकर यांचा या पुरस्कारानं गौरव केला जाईल. दिव्यांग श्रेणीतही 6 महिला आणि 2 पुरुषांना हे पुरस्कार मिळणार आहेत. 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षांसाठीही काही अतिरिक्त पुरस्कार राज्य सरकारनं आज जाहीर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा विशेष कार्यक्रम सुरू झाल्याला आज 10 वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्र्यांनी 2014 आजच्याच दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता. आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्वसामान्य माणसांचं जीवन प्रभावित करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याचं जनतेचं एक महत्त्वपूर्ण माध्यम बनलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. गांधी यांच्या हस्ते उद्या कोल्हापुरातल्या कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होईल. दुसऱ्या दिवशी ते राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत दुसरं संविधान संमेलन होईल. या संमेलनासाठी विविध सामाजिक संघटनांचे 1200 निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10% जागा अल्पसंख्याक समाजातल्या उमेदवारांना देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केलं. त्यांच्या पक्षानं महायुतीकडे 60 जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. शारजा इथं आज सुरू झालेल्या महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय मिळवला. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. वाशिम जिल्ह्यात मनोरा तालुक्यातल्या बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं बंजारा विरासत संग्रहालय उभारलं आहे. येत्या शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं लोकार्पण केलं जाणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं आज माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स बजावलं. अझरुद्दीनवर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी पात्र महिलांच्या खात्यात 3रा टप्प्यातली लाभाची रक्कम जमा. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक केलेल्या संस्था चालकांना एका गुन्ह्यात जामीन, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात अटक. मध्यपूर्व आशियातल्या अस्थिर वातावरणाचा देशातल्या शेअर बाजारांना मोठा फटका. सेन्सेक्स 1769 तर निफ्टी 546 अंकांनी गडगडला. आणि राज्य सरकारचे 2022-23 साठीचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर. बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.